नमस्तेऽस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे ग्निष्टम आपश्च मे वीरुधश्चम ओषधयश्च मे कृष्टपच्चं च मे कृष्टपच्चं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मेऽर्थश्रम एमश्रम इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्रम इन्द्रश्च मे सोमश्रम इन्द्रश्च मे सविता च म इन्द्रश्च मे सरस्वती च म इन्द्रश्च मे पूषा च म इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च म इन्द्रश्च मे मित्रश्च म इन्द्रश्च मे वरुणश्च म इन्द्रश्च मे त्वष्टा च म इन्द्रश्च मे धाता च म इन्द्रश्च मे विष्णुश्च म इन्द्रश्च मे श्विनौ च म इन्द्रश्च मे मरुतश्च म इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी च म इन्द्रश्च मेऽन्तरिक्षं च म इन्द्रश्च मे द्यौश्च म इन्द्रश्च मे दिशश्च म इन्द्रश्च मे मूर्धा च म इन्द्रश्च मे प्रजापतिश्च म इन्द्रश्च मे।
आता आपण परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताईंकडनं ऐकणार आहोत।
ओम स्वामी सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। एकदा सकाळी 11 सुमारास स्वामीजींकडे जाण्याची सुसंधी मला मिळाली। सरलाईंनी दार उघडले, मला त्या म्हणाल्या जा आत खोलीत जा। मी देवघरात गेले, मागोमाग सरलाईही आल्या। तेथे स्वामीजींकडे नित्य येणाऱ्या वयस्कर साधिका स्वामीजींपाशी काही बोलत होत्या। त्या अत्यंत विद्वान आणि चिकित्सक होत्या। प्रसंगी स्वामीजींशी त्या काही प्रमाणात वादविवादही करत त्या स्वामीजींना म्हणत होत्या की मला या जन्मातच जीवनमुक्त दशा अनुभवायला यावी अशी इच्छा आहे। या जगाशी आपला काही संबंध नको, आपण आणि भगवंत अशा स्थितीतच आपण राहावं, अखंड देवदर्शन व्हावं आणि विश्वाचं दर्शन होऊच नये असं वाटतं। त्या भगिनीच्या बोलण्यात डोकावणारा आग्रहीपणा आणि जगाविषयी असलेली थोडीशी कटुता स्वामीजींना खटकली असावी। स्वामीजींनी किंचित नाराजी दर्शक मान हलवली। स्वामीजी पुढे बोलू लागले, देवाचं दर्शन म्हणजे काय हे आधी समजावून घ्यायला हवे। देवाचं दर्शन म्हणजे बाजारात मिळणारा भाजीपाला आहे का? देवाचं दर्शन आपल्या आतच होत असतं। देवाचं दर्शन आणि आत्मज्ञान हे दोन्ही एकच आहे। प्रथम आत मी कोण आहे याचा शोध लावला पाहिजे आणि त्या प्रकाशात आपल्याला बाह्य विश्वाकडे पाहायचे आहे। आपल्याला आत्मज्ञान व्हायचे असेल तर एकट्याला कशाला, सर्वांना व्हावं असं मागावं। ती भगिनी म्हणाली, इतरांचं काय व्हावं हे मला माहिती नाही, पण मला मात्र आत्मज्ञान व्हावं असं वाटतंय। तो संवाद ऐकताना मी थोडीशी घाबरलेच। असा वाद स्वामीजींशी घालणे ही कल्पनाही मला अस्वस्थ करत होती। सरलाही शांतपणे अविचलतेने त्यांचे संभाषण ऐकत होत्या। त्यांच्या स्वभावात तर असे काही प्रश्न उद्भवणे कधीच शक्य नव्हते। माझ्या चेहऱ्यावरील अस्वस्थता आईंना समजत होती आणि त्यांच्या नजरेतील स्थिरता आणि वात्सल्याने मला धीर वाटत होता। स्वामीजी त्या भगिनीला समजावत बोलू लागले, असं बघा, सर्वांच्याच कल्याणाची इच्छा करावी, साधना आपण आपलीच करायची आहे, हे तर खरेच आहे, आपला गळा आपणच उगवून घ्यायचा आहे, प्रार्थना करताना मात्र ती सर्वांसाठी करावी, आपल्या अंतःकरणात उदारता असावी, अखिल विश्वाचे कल्याण व्हावं अशी इच्छा तरी करावी, मागणं फक्त आपल्यासाठीच नसावं, नाही तर ते स्वार्थपरायणतेचे लक्षण होईल, यानं परमार्थ साधणे फारच कठीण होईल। स्वामीजी त्या भगिनीकडे पाहत तिला पटतं काय तपासत होते। त्या भगिनी थोडासा विचार करत होत्या। स्वामीजींनी त्यांना विचारले, पटतं का तुम्हाला? त्यावर त्या म्हणाल्या, होय स्वामीजी, आत्मज्ञानी व्हावं हा आग्रह एखाद्याला आडकाठी नको व्हायला। नंतर आम्ही दोघींनी स्वामीजींच्या आणि आईंच्या पावन चरण कमलांचे दर्शन घेतले आणि केंद्रात जाऊन ध्यानाला बसलो। एका दुपारी स्वामीजींच्या देवघरात आम्ही काही जणी बसलो होतो। बाहेर ऊन मी म्हणत होते, खोलीत मंदपणे फॅन फिरत होता। स्वामीजी आमची सर्वांची चौकशी करत होते। माझ्या शेजारी बसलेल्या एका साधिकेशी स्वामीजी बोलत होते। स्वामीजी तिला विचारत होते, काय झाला तुझा विचार, तुझ्या यजमानांचे काय मत आहे? त्यावर ती साधिका म्हणाली, मी नोकरी करावी किंवा निदान पुढील शिक्षण तरी करावं असं त्यांना वाटतंय। स्वामीजी थोडेसे विचारात पडले। तिला त्यांनी विचारले, पण तुम्हाला तीन लहान मुलं आहेत ना, सगळी लागोपाठची आहेत, त्यांना सांभाळणे आता महत्वाचं आहे। हो ना, पण यांना वाटते की मी नोकरी करावी म्हणजे आमच्या संसाराला हातभार लागेल। त्यावर स्वामीजी म्हणाले, तू घरात राहून मुलांना सांभाळतेस, घरातील सर्व कामे करतेस, म्हणजे बचत होतेस, तू बाहेर पडलीस की मुलं सांभाळायचा प्रश्न येईल, खर्चही वाढेल। स्वामीजी 2 मिनिटं थांबून बोलू लागले, एखाद्या स्त्रीला घरातच खूप जबाबदाऱ्या असतील तर तिला नोकरी करायलाच पाहिजे असे नाही, तशी गरज नसेल तर न केलेलीच बरी। स्वामीजींनी सरलाईंकडे बघितले। सरलाई स्वामीजींना अनुमत देत म्हणाल्या, मुलांचे सगळे व्यवस्थित करणे हीच मोठी जबाबदारी आहे, अजून वेगळं काही करणे हे तसं सोपं नाही। स्वामीजी म्हणाले, आमची मुलं लहान असताना चारही मुलांची जबाबदारी सरलाताई सांभाळत, मला काही बघावं लागत नसे, याची संसाराला खूप मोठी मदत होते। ती भगिनी म्हणाली, या तिघांचं करता करता फक्त 5-10 मिनिटं ध्यानाला वेळ मिळतो कधीतरी, नोकरी करून तर काय होईल सांगताच येत नाही। स्वामीजी म्हणाले, तुम्हाला सांगतो, नोकरी आणि घर सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत आहे, दोन्ही जबाबदाऱ्या मोठ्याच आहेत, त्यातून साधना करणे म्हणजे दिव्यच। नोकरीची आवश्यकता नसेल तर नोकरी करू नये, तुझ्या यजमानांना सांगून बघ। हो स्वामीजी, ती भगिनी म्हणाली। मग माझ्याकडे बघत स्वामीजी म्हणाले, काय म्हणतो तुझा व्यायाम? करते थोडाफार, थोडं फिरायला जाते, मी स्वामीजींना म्हणाले। ठीक आहे, थोडाफार व्यायामच कर, खूपच कसरत करण्याची जरुरी नाही, शिवाय तुझ्या डोक्याला घरातच बराच व्यायाम आहे। मग थोडेसे गंभीर होत ते म्हणाले, एकत्र कुटुंबात घरातल्या सगळ्या लहान थोर मंडळींच्या कलाने त्यांना न दुखवता राहणे हे तसे कठीण काम आहे, पण आपण ते मोठ्या धीराने पार पाडायचा प्रयत्न केला पाहिजे, असं केल्याने सुद्धा साधकाची चित्तशुद्धी होत राहते। एवढं बोलून ते थांबले, म्हणाले, ये प्रसाद घे, समोर ध्यानाला बसायचे आहे ना। एकदा मी केंद्रात ध्यानासाठी जाऊन बसले, पण माझ्या मनात एक अस्वस्थता जाणवत होती। वास्तविक माझा स्वामीजींकडे जाण्याचा आज वार नव्हता, स्वामी आणि आईंचे दर्शन व्हावे असे मला वाटत होते। इतक्यात निरंजनाताई तेथे माझ्याजवळ आली आणि थापटून ती मला उठवत म्हणाली, आज स्वामीजी बोलवत आहेत। मला आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला। मी घरात गेले, स्वामीजी कॉटवर बसलेले होते। स्वामीजींना मी म्हणाले, माझ्या कामात कधी कधी मला कठीणता वाटते, मी नाम घेण्याचाही प्रयत्न करते. स्वामीजी म्हणाले, या प्रयत्नातून तुला ते जमेल. स्वामीजींसाठी कर्म करतेस ना, मग ती त्यांना अर्पण कर. तुम्ही थोडी साधना करायची आहे, बाकी सर्व स्वामीजी बघून घेतील. माझं तुमच्यावर आईप्रमाणे प्रेम आहे. मी होकारार्थी मान डोलवली. स्वामीजी माझ्या डोक्यावर थोपटत म्हणाले, आज तुम्हाला कळणार नाही कदाचित, पुढे गेल्यावर समजेल हा काळ किती भाग्याचा आहे ते. शेवटी काय आठवायचे असेल तर स्वामीजींचे शब्द, त्यांचा सहवास. त्यांचे शब्द शेवटी आठवायचे असतील तर सतत त्यांच्या स्मरणात राहण्याचा आत्तापासूनच प्रयत्न करावा. आलं का लक्षात? मी होय म्हणाले. त्यानंतर स्वामीजींना आणि आईंना नमस्कार करून मी निशंक मनाने ध्यानाला जाऊन बसले. 1996 मधील जुलै महिना, गुरु पौर्णिमेच्या पूजा सुरू होण्याचा आधीचा एक दिवस. मी स्वामीजींच्या दर्शनास गेले होते. त्यावेळी स्वामीजींनी मला सांगितले, पंकज, सुनील, धोनी, मकरंद, विजय आणि तुम्ही सर्वजणी सकाळी 8:15 वाजता पूजेला इकडे या. यावेळी खोलीत येऊनच पूजा करा. मी त्यांना होय म्हणाले. ठरल्या दिवशी आम्ही सर्वजण पूजेच्या तयारीनिशी केंद्रात गेलो. केंद्राचा हॉल खूप सजवलेला होता. ज्ञानोबांना हार घातलेला होता. आम्ही तेथे बसलो. इतक्यात आम्हाला स्वामीजींचे बोलावणे आले. घरात गेल्यावर ताटांमध्ये पूजेची तयारी काढून ठेवली. आम्ही स्वामीजींच्या खोलीत गेलो. देवारात निरांजना तेवत होती. ज्ञानोबांना मोगऱ्याच्या फुलांचा हार घातलेला होता. खूप पवित्र वाटत होते. स्वामीजी खोलीत झोपून होते. अंगावर मलमलचे धोतर त्यांनी ओढून घेतले होते. कॉट जवळ मदतीसाठी सद्भक्त नीलाताई उभी होती. स्वामीजी म्हणाले, या इकडे. सुनील दादा पुढे उभे होते. त्यांनी स्वामीजींची पूजा केली. नंतर विजय दादांनी केली. नमस्कारानंतर स्वामीजींनी प्रत्येकाला हृदयाशी ओढून घेतलं. नंतर मकरंदनाथांनी पूजेचे ताट जमिनीवर ठेवले. स्वामीजींच्या पायावर गंध लावले. त्यांच्या कपाळावर छोटेसे गंध लावले. नीलाताईच्या हातात अत्तराची बाटली दिली. स्वामीजी तिला म्हणाले, लाव अत्तर. नीलाताईने त्यांच्या हातावर अत्तर लावले. स्वामीजींनी अत्तराचा रास घेतला. मकरंदनाथांनी उंजळभर मोगरीची फुले हातात घेतली. स्वामीजींच्या चरणांवर वाहिली. पावलांवर मस्तक ठेवले. दोन्ही पावले हातांनी कुरवळली. त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. मग अश्रू कसे कसे आवरत फुले हातात घेऊन स्वामीजींच्या हाताजवळ राहिली. एका गहन गंभीर मुद्रेने स्वामीजी मकरंदनाथांकडे पाहत होते. त्या मुद्रेत काय साठवलं नव्हतं? अहेतुक प्रेम, घनगंभीर शांती, न आवरणारे वात्सल्य आणि प्रखर आशावाद. स्वामीजींच्या डोळ्यांच्या कडा ओलावत होत्या. गुरु शिष्याचा हा अद्भुत आविष्कार आम्ही सर्वजण डोळ्याची पापणीही न हलवता पाहत होतो. नाथसंप्रदायातील या गुरु शिष्य जोडीची ही शेवटची गळाभेट होती हे त्यावेळी कोणी सांगितले असते तरी खरे वाटले नसते. मधुराताईने स्वामीजींचे पूजन केले. त्यानंतर सौ सरलाईंचे आम्ही सर्वांनी पूजन केले. एका शिष्योत्तमाने आपल्या सद्गुरूंची केलेली महापूजा बघण्याचे भाग्य आम्हास मिळाले. पूजनीय स्वामीजी आणि सरला मातोश्री यांच्या विशाल कुटुंबामध्ये मलाही एक छोटेसे का होईना स्थान मिळाले. माझ्या प्रकृतीतील गुणावगुणांचा विचार न करता त्या दोघांनी मला पोटाशी धरले. प्रेम हाच ईश्वर याचा काहीबाही अर्थ त्या दोघांनी मला उलगडवून दाखवला. त्यांच्या सहजीवनातून प्रकटलेल्या प्रेमरूपी ईश्वर भागाचं ओझरत का होईना झालेलं हे दर्शन हा माझ्या जीवनातील अमूल्य ठेवा आहे. त्या उभयतांच्या दैवी सहवासात वेसलेल्या काही क्षणांना शब्दबद्ध करण्याची प्रेरणा पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या कृपेमुळे मला मिळाली. ही सर्व स्मृतीपुष्प स्वामीजी आणि सरला यांच्या चरणी समर्पित होत अशी पूजनीय मकरंदनाथांना मी विनम्र प्रार्थना करते. श्रीकृष्ण अर्पण मस्त.
चालू सद्भक्त अमृता एखाद दोन अपंग म्हणेल.
गुरुपदी रमणे हे चिजिणे, गुरुपदी रमणे हे चिजिणे, गुरु काजे तन मन हे झिजणे, गुरुपदी रमणे हे चिजिणे. प्रेम भरित दृष्टि सुमनोहर, अंतर निववी जी करुणा कर, सुखामृताची वृष्टि निरंतर, बोध रुजविते सहजपणे, गुरुपदी रमणे हे चिजिणे. स्वधर्म गुण कर्मांचा सुमनी, पूजित ईश्वर भाव वाहुनी, अहम ममत्वा परते सारुनी, निज रूपाते ओळखणे, गुरुपदी रमणे हे चिजिणे. भाव भक्तीचा निर्झर विरत, तना मनातून झुळू झुळू वाहत, अंतरी संतत प्रेम पाझरत, एकत्वाने समरसणे, गुरुपदी रमणे हे चिजिणे. दया वरुण माधव गुरुराया, दया वरुण माधव गुरुराया, कृपा वर्षवित निवमीर्दया, मकरंदाची निरसित माया फेणित आरती शांत वीणे गुरुपदी रमणे हे जीणे गुरु काजी तन मन हे झिजणे गुरुपदी रमणे हे जीणे गुरुपदी रमणे हे जीणे गुरुपदी रमणे हे जीणे
वाव अजून एक म्हण
मन की तरंग रोक लो मन की तरंग रोक लो बस हो गया भजन मन की तरंग रोक लो बस हो गया भजन आदत बुरी सुधार लो आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन मन की तरंग रोक लो बस हो गया भजन आए हो कहां से तुम अब जा रहे किधर आए हो कहां से तुम अब जा रहे किधर इतना विचार मन में लो इतना विचार मन में लो बस हो गया भजन मन की तरंग रोक लो बस हो गया भजन दुनिया तुम्हें बुरा कहे सुन कर क्षमा करो दुनिया तुम्हें बुरा कहे सुन कर क्षमा करो वाणी का स्वर सुधार लो वाणी का स्वर सुधार लो बस हो गया भजन मन की तरंग रोक लो बस हो गया भजन नेकी सभी के साथ में बन जाए सो करो नेकी सभी के साथ में बन जाए सो करो मत सिर पे बदी का भार लो मत सिर पे बदी का भार लो बस हो गया भजन मन की तरंग रोक लो बस हो गया भजन सिद्धांत साफ साफ है नानक कबीर का सिद्धांत साफ साफ है नानक कबीर का निज हो स्वरूप जान लो निज हो स्वरूप जान लो बस हो गया भजन मन के तरंग रोक लो बस हो गया भजन। आदत बुरी सुधार लो, आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन। मन की तरंग रोक लो, मन की तरंग रोक लो बस हो गया भजन।
रेवतीताईंनी स्वामीजींचं आणि सरलाताईंचं सहजीवन ही मध्यवर्ती कल्पना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या घरात तिला आलेला अनुभव प्रसंग रूपानी आपल्या समोर गेले काही गुरुवार मांडला आणि त्या आठवणीमध्ये आपण सगळे रमून गेलो। या ज्या आठवणी आहेत या आठवणी तिने तिच्या भावदृष्टीने टिपून ठेवल्यामुळं केवळ आपल्यापर्यंत येऊ शकल्या। अनेकांजवळ अशा प्रकारच्या आठवणी खरं म्हणजे तेव्हा होत्या पण लिहिल्या नाहीत त्यामुळं काळाच्या ओघात त्या विस्मरणामध्ये गेल्या। त्या लिहून ठेवल्यामुळं समर्थ जसं म्हणतात शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे, तसं स्वामीजींचं बोलणं चालणं त्यांचं प्रेमभराने आपल्याकडे पाहणं आपल्याला सलगी देणं या गोष्टी ची झलक या मंडळींनी लिहून ठेवल्यामुळे आपल्याला आता येते आहे। त्या तऱ्हेनी तू खरंच खूप मोठं काम केलंस असं मला वाटतं। आज आणि आजपासून आपण या सत्संगामध्ये नुकतीच नागपूरची आनंद यात्रा झाली त्या आनंद यात्रेचं वर्णन हेमाताईंनी लिहून ठेवलेलं आहे। प्रत्येक केंद्रामध्ये 10 मिनिटं अशा प्रकारे 10-11 मिनिटं असं आपण वाचणार आहोत। त्या तऱ्हेने नागपूरला न जाता आपली नागपूर वारी होऊन जाईल।
श्रीराम। ओम श्री स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री स्वामी मकरंदनाथाय नमः। आपण स्वामीजींच्या 17 सालात झालेल्या नोव्हेंबर महिन्यातील नागपूर आनंद यात्रेचं वर्णन आता पाहणार आहोत। यात नागपूरमधील 4 दिवसांच्या शिबिरात होणारे कार्यक्रम म्हणजे आनुषंगिक साधना, सत्संग, स्वामीजी व सौ मधुराताईंच्या पाद्यपूजेचं वर्णन अर्थात स्वामीजींचं तिथे दिलेलं आशीर्वचन, तसंच शेवटच्या दिवशी सकाळी नागपूर केंद्रातर्फे झालेलं सद्गुरुपूजन आशीर्वचन व सायंकाळी झालेल्या 41व्या वर्धापन दिनाचं वर्णन असं पाहणार आहोत। 4 दिवस रोजच सायंकाळी स्वामीजींची ज्ञानेश्वरी प्रवचने होऊन रोजच्या शिबिराच्या दिवसाची सांगता होत असे। या प्रवचनांच्या सीडीज गणेशपुरम येथे रोज सकाळच्या ध्यानानंतर ऐकविल्या गेल्या आहेतच, त्यामुळे येथे आपण ते वर्णन पाहणार नाही आहोत। आता आपण आनंद यात्रेचं वर्णन पाहण्यास सुरुवात करूया. श्रीराम, खरं तर गुरुपौर्णिमा उत्सव झाला की पूजनीय स्वामीजी व काही साधक मंडळी यांचं नागपूर आनंद यात्रेसाठी बुकिंग होतं. यावर्षी 8 नोव्हेंबर बुधवार ते 13 नोव्हेंबर सोमवार 2017 अशा या तारखा आनंद यात्रेच्या ठरल्या. पूजनीय स्वामीजी व पूजनीय सौ मधुराताई यांच्यासह एकूण 24-25 साधक नागपूरला जाणार होते. यातील 2 साधिका दुबई आणि अमेरिका इथून आलेल्या होत्या, तर 6 साधक बारामतीहून येणार होते. ठरल्याप्रमाणे बुधवारी दुपारी 4:30 वाजता आम्ही सर्व साधक पूजनीय स्वामीजी आणि मधुराताईंसह पुणे विमानतळावर जमलो. सायंकाळी 6:00 विमान आज अर्धा तास उशिरा म्हणजे 6:30 सुटणार होतं. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे LIC ग्रुपने सर्वांसाठी दूध, चहा, सँडविचेस आणलेले होते. त्याचा सर्वांनी आस्वाद घेतला. सायंकाळी 5:30 वाजता आम्ही आत गेलो. ठीक 6:30 विमान सुटलं आणि 7:45 नागपूरला पोचलो. पूजनीय स्वामीजी व सौ मधुराताईंचं नागपूरकर मंडळींनी मोठ्या आनंदानं साश्रुनयनांनी भावभऱ्या अंतःकरणाने स्वागत केलं. चौधरी काका काकूंनी हार व पुष्पगुच्छ अर्पण केले. साधूसंत येती घरा तोची दिवाळी दसरा. सद्भक्त दिलीपदादा पेंडसेंकडे स्वामीजी व सौ मधुराताईंचे पायांवर दूध पाणी घालून औक्षण केलं गेलं. अंगणात रांगोळ्या घातल्या होत्या. समोर रस्त्यावर मंडप घातला होता. अगदी प्रसन्न वातावरण झालं होतं. नागपूरकर मंडळी आनंदून गेली होती. वर्षभर आपल्या सद्गुरूंच्या वाटेकडे त्यांचे डोळे लागलेले असतात. त्यांचे नयन व मन आज तृप्त झाले होते. कंठ दाटून आला होता. स्वामीजीही आपल्या साधक भक्तांना पाहून अगदी सुखावून गेले होते. स्वामीजी व सौ मधुराताईंसह सारेच श्यामाताईंच्या घरात स्थानापन्न झाले. प्रथम केंद्राच्या सर्व प्रार्थना झाल्या. नंतर स्वामीजी बोलू लागले. म्हणाले, प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही पुण्याहून काही मंडळी नागपूरमध्ये 4 दिवसांच्या शिबिराकरता आलेले आहोत. उद्या संध्याकाळपासून आपलं शिबिर सुरू होणार आहे. उद्या गुरुवार सायंकाळ ते रविवार सायंकाळ असं ते असेल. रविवारी सकाळी सद्गुरुपूजन आणि सायंकाळी नागपूर केंद्राचा 41वा वर्धापन दिन उत्सव साजरा होईल. हे सर्व कार्यक्रम जोगांच्या स्वामीकृपा हॉलवर होतील. खरं तर याच घरातून स्वामीजींचं कार्य नागपूरमध्ये सर्वदूर सुरू झालं आणि पसरलं. यासाठी श्यामाताईंनी प्रयत्न केले. इथे या खोलीत स्वामीजींनी अनुग्रह दिलेले आहे. स्वामीजी प्रथम 1981 मध्ये नागपूरात आले. 4 वर्षे स्वामीजी आले, ती 4ही वर्षे स्वामीजींनी इथे अनुग्रह दिले. मी देखील 15 वर्षे या खोलीत अनुग्रह दिले. गेल्या 2-4 वर्षांपासून आता येथे अनुग्रह होत नाही, तर ते जोगांकडे होतात. अशा प्रकारे ही खोली स्वामीजी व संप्रदायातील पूर्वसुरींच्या आशीर्वादाने पुनित झालेली आहे. एक प्रकारे हे घर मला मंदिरच वाटते. श्यामाते असताना जसं ते मंदिरासारखं होतं ना, तसंच त्यांच्या मागे वैजयंती वहिनी आणि दिलीपदादांनी ठेवलं आहे. दर बुधवारी येथे केंद्र चालतं. नागपूरला मी प्रथम 1998 मध्ये या घरात काही साधकांबरोबर आलो. या घरात व समोरील मामांच्या घरात आजपर्यंत सर्व साधकांची उतरण्याची सोय म्हणजे गेली 18-19 वर्ष अशी झाली. पण यावर्षी मात्र मी, मधुराताई, केदार आणि जयंतदादा खळदकर असे आम्ही 4 जण येथे उतरणार आहोत. बाकी सर्व मंडळींची उतरण्याची सोय अलकाताई जोगांजवळील घरांमधून केलेली आहे. स्वामीजी याच खोलीत उतरत असत, त्यामुळे ही खोली अतिशय पवित्र झाली आहे. ते सायंकाळी भीमरूपी म्हणत न, तेव्हा या खोलीत किती लोक दाटीवाटीने बसायचे याची कल्पनाच करता येणार नाही. श्यामाताईंचा स्वामीजींबद्दलचा भाव मोठा विलक्षण होता. त्यांचा स्वामी शब्दांवर, स्वामीजींवर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे त्यांनी मलाही स्वामी म्हणूनच वागवलं. पण त्याचवेळी माझ्या वयाकडे पाहून मुलाप्रमाणे भाव ठेवून मोठं प्रेमही दिलं. स्वामीजी जेव्हा इथे येत तेव्हा आल्याबरोबर गोविंद आला रे असं म्हणून त्यांच्या मस्तकावर फुलं उधळीत असत. गोविंद आला रे असं 2 म्हणून तिसऱ्यांदा गोंद्या आला रे असं म्हणायच्या. अशा या मोठ्या मधुर स्मृती त्यांना मी थोडा उजाळा दिला. दिलीपदादा व वैजयंती बहिणींनी तितक्याच प्रेमानं हे सारं सांभाळलं आहे. आता इथे आपण सर्व भोजन करू आणि मग आपापल्या ठिकाणी जाऊ. यावेळी वृषालीताई गोडबोले, शुभदाताई जोशी, गायकवाड यांच्या घरी उतरण्याची सोय अलकाताईंच्या घराजवळच झाल्यामुळे सर्वच सोपं झालं आहे. या मंडळींना नेआण करावी लागत असे, तसंच सर्वच मंडळींना सकाळी लवकर म्हणजे 6:15 तयार व्हावं लागत असे. आता कसं 7:05 कमी असताना सुद्धा ही मंडळी आपली आपण हॉलवर जाऊ शकतात. काळानुसार परिस्थितीनुसार बदल होतात, करावे लागतात. यामुळे सर्व सुखकर व सोयीस्कर होईल. आता इथली मंडळी थकली आहे, त्यांची वय झाली. आता सद्भक्त जांभुळे काका काकू, निर्मलाताई, सुमनताई, फाटक काका काकू, फाटक काकू, मामा मामी पेंढारकर यांनी आतापर्यंत म्हणजे गेल्या वर्षापर्यंत मोठ्या प्रेमानं सर्वांची सोय केली. त्यांचा सद्भाव, प्रेम यामुळेच हे शक्य झालं. खरं तर या मंडळींना ही अशी उतरण्याची व्यवस्था तितकी मनाला भावली नव्हती. असो, यानंतर स्वामीजींनी राधे श्याम जय कुंज विहारी मुरलीधर गोवर्धन धारी, राधे श्याम जय कुंज विलासा गोपी मानस राज हंसा, असं नामवजा भजन सांगितलं. नंतर जेवणे झाली आणि सर्वच मंडळी आपापल्या ठरलेल्या ठिकाणी परत गेली. आज गुरुवार 9 नोव्हेंबर सकाळची वेळ. सकाळी 8 नाश्तापाणी करून आम्ही सर्व मंडळी सद्भक्त आठलेकाकांच्या फार्म हाऊसवर जाणार होतो. ते फार्म हाऊस नागपूरपासून 1.5 तासावर आहे. 2 बसेस आणि स्वामीजींची कार असे आम्ही सकाळी ठीक 8:30-9 जायला निघालो. बसेसमध्ये अभंग भजने झाली. 10:15 आम्ही तेथे पोचलो. आठलेकाकांनी तेथे छोटंसं छान घर बांधलं आहे. एका रूममध्ये शेतावरचा कापूस वाळायला ठेवला होता. बाहेर एल टाईप हॉलमध्ये पूजनीय स्वामीजी, सौ मधुराताई व सर्व साधक मंडळींची बसण्याची सोय होती. गेल्या गेल्या चहाने सर्वांना ताजेतवाने केले. आठलेकाका काकूंनी स्वामी मधुराताईंचं स्वागत केलं. दोघांना हार घातले, औक्षण केले. स्वामीजी आणि स्वामी मकरंदनाथ यांच्या आरत्या झाल्या. आपल्या मनोगतात आठलेकाका म्हणाले, हे शेत घेऊन 3 वर्षे झाली. स्वामीजींनी येथे यावं अशी खूप इच्छा होती, ती आज त्यांनी पूर्ण केली. येथे कापूस, सोयाबीन वगैरेचं पीक काढतो, मात्र या गोष्टींना तितका बाजारभाव मिळत नाही. पण हे सारं फक्त आपल्या आनंद व समाधानासाठीच आम्ही करीत आहोत. स्वामीजींनी दरवर्षी इथे यावं, 1 दिवसाचं शिबिरही घ्यावं. यानंतर 10:30-11 अर्धा तास ध्यान झाले. आठलेकाकांना कोणीतरी पाटील अठले असं संबोधिलं होतं, तसा पाटील अठले असा उल्लेख करून स्वामीजींनी बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, ही जागा खूप छान आहे, मलाही येथे यायला आवडेल. मी येथेच एक ब्लॉक घेऊन राहतो ना. सर्वजण हसले व कोणीतरी म्हणाले देखील, स्वामीजी तुम्हाला ब्लॉक दिला. स्वामीजी पुढे म्हणाले, आपण थोडं शांत बसूया, एकांतात राहणं अवघड आहे. पण आठलेकाकांनी येथे ठरवून वेळ काढून साधना करावी. बाहेरचा एक एकांत व अंतर्यामींचा एक एकांत, हा अंतर्यामीचा एकांत प्राप्त करून घ्यायचा आहे. या एकांताचा, जागेचा साधनेसाठी उपयोग करून घ्यावा. शेवटची 5 मिनिटं स्वामीजींनी ध्यान करण्यास सांगितलं, साक्षीत्व साधण्यास सांगितलं. ते म्हणाले, यासाठी डोळे उघडे ठेवा किंवा बंद ठेवा, केवळ आतील शुद्ध जाणीवेकडे लक्ष ठेवा. या शुद्ध जाणीवेवरच राहा, पुढचा मागचा विचार नको, वर्तमानातच राहा. कोणताही विचार मनात नको, बघा जमेल तुम्हाला. आपण सर्वजण तो निर्विषय आनंद सहज घेऊ शकलो की नाही? तुम्ही नित्य ध्यान करणारे आहात म्हणून तुम्हाला सांगितलं, तुम्हाला हे समजलं व जमलंही. यानंतर शेतात फेरफटका झाला, शेतातली संत्री खाल्ली, मग भाजी भाकरी, वांगी भरीत, गुलाबजाम, नागपुरी अस्सल ठेचा, कोशिंबीर, ताक भात असा उत्तम रुचकर नागपुरी पद्धतीचा जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला व सर्वजण 3 नागपुरात परतलो. आज संध्याकाळी स्वामीकृपा हॉलमध्ये शिबिराचे उद्घाटन होते. स्वामी मधुरताईंचं दोघांकडे आगमन झालं. अंगणात त्यांना औक्षण केलं गेलं. अंगणात गोकुळचा सुंदर देखावा केलेला होता. दिवाळीचा किल्लाही होता. तसंच सुंदर रांगोळ्या घातल्या होत्या. खरंच अगदी प्रसन्न भारावलेलं वातावरण झालं होतं. हॉलमध्ये स्वामी मधुराताई स्थानापन्न झाले. प्रथम आपल्या केंद्राच्या प्रार्थना झाल्या. अलकाताई म्हणाल्या, आत्ताच नुकतीच लौकिकार्थाची दिवाळी झाली आहे. आपली खरी दिवाळी मात्र आत्ता या घटकेपासून स्वामीजींच्या सान्निध्यात सुरू झाली आहे. आज गुरुवार सायंकाळ ते रविवार सायंकाळ असे चार दिवस आपण दिवाळीचा मोठा आनंद लुटणार आहोत. स्वामी दरवर्षी येथे येतात व परमार्थाचं भरभरून दान देतात. आत्मरूप प्राप्त करून घेणं हाच आपला उद्देश आहे. पुढे गमतीत त्या म्हणाल्या, राजकारणात नागपूर बारामती युती होऊ शकत नाही, पण परमार्थात यंदा मात्र ती झाली आहे. कारण यंदा बारामतीहून काही साधक या शिबिराला आले आहेत. त्यावर स्वामीजी म्हणाले, मीही बारामतीचाच आहे. सारेच जण हसले. सद्भक्त गिजरेका काकांनी स्वामीजी मधुराताईंना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. यानंतर सद्भक्त पंकज काकांनी ओम माधवाय नमः हे नाम सांगून एक तासभर नामसाधना घेतली. सर्वजण नामात अगदी रंगून गेले होते. कारण आपल्याच सद्गुरूंचं नाम, त्यामुळे एक वेगळा विलक्षण आनंद प्राप्त झाला होता. यानंतर रैठणकर काकूंनी जाणूनी नेणते करी माझे मन तुझी प्रेम खुण देवोनिया हा अभंग म्हटला. या अभंगानंतर स्वामीजींच्या प्रवचनाने शिबिराच्या पहिल्या दिवसाचा शेवट गोड झाला.
साधना करताना भगवंताविषयी भाव निर्माण होण्यासाठी नुसत्या कर्मांचा, फक्त ध्यानाचा व नामाचा कितपत उपयोग होऊ शकतो, यांचा समन्वय कसा घालावा असा प्रश्न आहे. साधना करत असताना आत्मदर्शनासाठी म्हणून चहूबाजूनी रान उठवायला पाहिजे. त्यामुळे कर्माचा उपयोग होतो, ध्यानाचा उपयोग होतो, पूजेचा उपयोग होतो, नामाचा उपयोग होतो, ज्ञानेश्वरी दासबोधाचा उपयोग होतो, आळंदी पंढरीचा उपयोग होतो, सर्व गोष्टींचा उपयोग होतो. कर्मांचा उपयोग होतो, पण प्राप्त कर्मांचा उपयोग होतो. नियत कर्मांचा किंवा विहित कर्मांचा उपयोग होतो, कोणत्याही कर्मांचा नाही. भगवंतांच्या भाषेत यज्ञ भावनेनी केलेल्या कर्मांचा आत्मदर्शनासाठी उपयोग होतो, इतर कर्मांचा नाही. इतर कर्म म्हणजे जी स्वार्थाकरता केलेली आहेत, जी भोगाकरता केली जातात, जी दुसऱ्याला फसवण्यासाठी केली जातात, अशा कोणत्याही कर्माचा आत्मदर्शनाकरता उपयोग होत नाही. त्यांनी चित्ताची अशुद्धी होते. त्यामुळे साधनेमध्ये मी उल्लेख केलेले ध्यान, नाम, आळंदी पंढरी, ज्ञानेश्वरी, पूजा या गोष्टी अतिशय सरळ आहेत. कर्म ही जी गोष्ट आहे ती सांभाळायला पाहिजे. या बाकीच्या साधनांची जी कर्म आहेत, तर ती कर्म कसून करायला पाहिजेत. पण ती कर्म करत असताना आपली प्राप्त कर्तव्य कर्म आहेत, तर त्या कर्मांनी चित्ताची अशुद्धी होणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यायला पाहिजे. तरच आणि तरच आत्मज्ञान होऊ शकेल. जर तसं नसेल तर तो मिथ्याचार ठरेल. तुकाराम महाराज म्हणतात की अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याच्या गळामाळ असो नसो. आपलं वागणं बोलणं चालणं सुधारलं पाहिजे, मग बाकीचं परमार्थ आपल्या अंगावर टिळा मुद्रा माळा या रीतीने असला आणि नसला तरी काही फरक पडणार नाही. पण आपली वाणी चांगली पाहिजे. जिव्हा मे मधुमत्तमा, आपली वाणी नाम घेणारी असली पाहिजे, सत्य बोलणारी असली पाहिजे. आपली वाणी भगवत नाम कीर्तनामध्ये रंगलेली असली पाहिजे. आपले हात परोपकार करणारे असले पाहिजेत. स्वकर्मामध्ये फक्त रत पाहिजेत. अशा गोष्टींचा म्हणजे मुख्यतः कर्माचं पावित्र्य जपण्याचा आणि आत्मज्ञानाचा जवळचा संबंध आहे. बाकीच्या साधना या गृहित आहेत, साधकांनी करायच्याच आहेत. त्याच्यामध्ये मुख्य साधना ध्यानाची आणि नामाची आहे. आपली कर्म नीट जर सांभाळली गेली तर ध्यानाचा उपयोग आहे, जर कर्म नीट सांभाळली गेली नाही तर ध्यानाचा ध्यान करेल तो अर्धा तास पाऊण तास एक तास दीड तास काय जे ध्यान करायचं असेल ते तो करेल, पण कर्मच खूप महत्वाची आहेत असं मी सांगतो. अशी जी योग्य रीतीने केलेली कर्म आहेत त्याच्या बरोबरीने केलेल्या ध्यानाचा मात्र फार उपयोग आहे. ध्यानामध्ये देखील ध्यान धरिते ते कोण, ध्यान करणारा कोण आहे माझ्या अंतर्यामी, हे समजून ध्यान करायला हवं. ध्यान करतो म्हणजे मी, ज्याला मी आरशात पाहिल्यानंतर मी असं म्हणतो तो अहंकारयुक्त देहाभिमानी फुंज मीपणाचा असलेला असा मनुष्य ध्यानाला बसलेला आहे की असा आरशात आपण आपल्याला जे दिसतो त्याच्याही बुडाशी अधिष्ठानभूत जाणीव रूपानी असणारा तो आपल्या स्वतःला जाणण्यासाठी म्हणून ध्यानाला बसलेला आहे हे नीट समजून घेऊन ध्यानाला बसणं खूप गरजेचं आहे. ध्यानाला जो बसतो तो देह मन बुद्धी नाही, त्याचा देह ध्यानाला बसलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात ध्यान धरिते ते कोण, आपल्या अंतर्यामी असणारा हा शुद्ध जाणीव स्वरूप अस्तित्व मात्र अविनाशी निर्गुण ज्याला आकार नाही असा तो ध्यानी आठविते ते कोण, तो ध्यानामध्ये कोणाला आठवतो आहे, कोणाला प्राप्त करण्याची इच्छा धरतो आहे याचीही स्पष्ट कल्पना ध्यात्याला असावी. ध्यान धरणारा मी निर्गुण स्वरूप आहे, देह नाही, आणि ध्यानामध्ये ज्याला आठवायचं आहे, ज्याला पाहायचं आहे किंवा ज्याला जाणायचं आहे किंवा ज्याच्याशी एकरूपता साधायची आहे तोही निर्गुण आहे. देवपद आहे निर्गुण, देवपदी अनन्यपण, तो निर्गुण परमात्मा आहे. हे विश्वही नव्हतं तेव्हा जो होता आणि हे विश्व झाल्यावर देखील त्या विश्वामध्ये जो आत बाहेर भरून राहिलेला आहे आणि या विश्वाच्या बाहेरही तो अत्यतिष्ठ दशांगुलम 10 अंगुळ उरलेलाच आहे आणि हे विश्व नाहीसं झालं तरी जो नाहीसा होत नाही असा त्याचं ध्यान धरायचं आहे. समर्थ असं म्हणतात की दोही मध्ये अनन्य लक्षणं असले पाहिजे, या दोघांमध्ये अनन्यता आहे असं आधीच ओळखून ध्यानाला बसावं. आधीच ओळखून आधीच सामरस्य आहे असं मनानी चिंतनानी बुद्धीनी तर्कानी आपल्याला माहीत असावं. मी असं म्हणतो विचारांनी तर्कांनी का होईना माहीत असावं आणि मग नंतर तर्क शून्यता लाभल्यानंतर विचार शून्यता लाभल्यानंतर ते ऐक्य सहजच आहे ते होतं. म्हणून साधना करताना भगवंताविषयी भाव निर्माण होण्यासाठी असा मूळ प्रश्न आहे. मी आत्मज्ञानासाठी असं म्हणतोय. आपल्या नियत कर्मांचा जी मुळातच आधारभूत आहेत त्याचा फार मोठा सहभाग आहे. ती निर्मळ पाहिजेत आणि मग समजून केलेलं ध्यान समजून जर नाम घेतलं तर त्याच्यासारखी महत्वाची चांगली गोष्ट नाही. न समजता घेतलं तरी हळूहळू तेच होईल. जसं असं म्हणतात की वाल्ह्यांनी न समजता घेतलं आणि उफराच्या नामासाठी ते झालं. त्याला राम म्हणायची सवय नव्हती, मरा म्हणायची सवय होती असं म्हणतात. पण ते मरा 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 राम राम झालं. राम झालं याचा अर्थ तो अविनाशी ब्रह्माला प्राप्त झाला. राम झालं याचा अर्थ सच्चिदानंद बोधाला तो प्राप्त झाला. हे न समजता केलं तरी होतं पण अंगावर वारूळ वाढलं. न समजता केलं तर जरा वेळ जास्त लागेल. आणि आपल्याला न समजता करण्याचं कारण काय? बाकी सगळं समजून करतो, लग्न न समजता करत नाही. घर बांधतो ते न समजता बांधत नाही. मग परमार्थातच कशाला भोळेपणा आणि अडाणीपणा आणायचा? परमार्थ देखील समजून करावा. म्हणून नाम देखील नीट समजून जर घेतलं काय आहे नामाचं शास्त्र, नामानी आपल्याला काय जाणायचं, काय प्राप्त करायचं आहे, जसं ध्यान समजून करायचं असं मी म्हटलं तसं नाम देखील जर समजून घेतलं. कोणीही व्यक्ती त्याच्या नामाशी संबंधित असते. नामामुळे व्यक्तीचा बोध होतो. व्यक्ती आणि नाम एकमेकांना चिकटलेलं असतं. तसा प्रभू आणि प्रभूचं नाम एकमेकांना चिकटलेलं आहे. राम असं म्हटल्यानंतर कदाचित आपल्या भावाचं, वडिलांचं, काकाचं, कोणाचं तरी घरात राम हे नाम असू शकेल. पण राम असं म्हटल्यानंतर नामस्मरणाकरता बसल्यावर आपल्याला आपला काका आठवणं शक्य नाही. आपल्याला माहिती आहे तो आपला काका आणि त्याचं जे नाम राम आहे तर ते त्या काकाचे जे गुणदोष आहेत ते त्या नामाला आहेत. आपल्याला आठवत नाही आपल्या देवादिकांची नावं ठेवायची पद्धतच आहे आपल्यामध्ये. तरी देखील जर नामाला बसलं तर आणि राम नाम घेत असताना आपल्याला आपल्या नातेवाईकांचं राम नाम असलं तरी आठवत नाही ते. आपल्याला आठवतं परमात्मा दशरथाचा राम, तो आठवतो. कारण आपल्याला माहिती आहे की आपण नाम घेतो तो त्याचं घेतो आहोत आणि तो राम हा परब्रह्म आहे हेही आपल्याला माहीत आहे. तो परमात्मा आहे हेही आपल्याला माहीत आहे. अविनाशी अव्यय अक्षर परमात्म्यानी दशरथाच्या पोटी जन्म घेतला आहे आपल्याला माहीत आहे. असं असल्यामुळं नाम घेत असताना आपल्याला राम आठवतो आणि रामाच्याही पलीकडे असणारा नित्य स्वरूप असणारा राम आठवतो. कारण नाम राम नाम हे दशरथांनी देखील आपल्या मुलाला परमात्म्याचं म्हणून ठेवलं. रामचंद्रांच्या जन्माआधी नारदांनी वाल्ह्याला राम नाम दिलं. त्याचा जसा दशरथाच्या मुलाशी संबंध आहे तसा परमात्म्याशी संबंध आहे. आणि हे सगळं समजल्यामुळं आणि समजून नाम घेतल्यामुळं आपल्या ठिकाणी नाम घेणारा जो मी आहे तो परमात्मा भावानी संस्कारित होतो, प्रत्येक नामाबरोबर संस्कारित होतो, त्याला परमात्म्याचं स्मरण होतं, तो परमात्मा भावाशी एकरूपता साधतो, त्याला प्रेम निर्माण होतं। म्हणून साधना करताना या सर्व गोष्टींचा खूप उपयोग होतो, एवढंच नव्हे तर याचा जो उपयोग होतो त्यामुळे आत्मज्ञानासारखी गोष्ट घडते। मला नेहमी असं वाटतं की हे सगळं होतं आणि आपण हे अनेकदा झालेलं अनुभवलंय, नाम घेताना अनुभवलंय, ध्यान करताना अनुभवलंय, कर्म करताना देखील जर आपण सुयोग्य कर्म करत असू तर त्या कर्माचा एक आनंद आहे आणि तो आनंद आपण अनुभवलेला आहे। असंच जीवन पुढे जात राहावं, असं जर जीवन पुढे जात राहिलं आपलं तर मग प्रत्येक बैठकीत समाधान ध्यानाच्या, नाम घेता घेता समाधान, कर्म करता करता समाधान, पूजा करता करता समाधान, असं मिळून फक्त एक समाधान शिल्लक राहील। महाराज म्हणायचे की जर तुमच्या समोर भगवंत उभा राहिला तर त्याला काय मागाल दोन शब्दात सांगा। तर कोणी म्हणालं की मला सुखी ठेव, ते म्हणाले तीन शब्द झाले। मला आत्मज्ञान होऊ दे, कितीतरी शब्द झाले, दोनच शब्द। शेवटी महाराज म्हणाले समाधान दे, असे एवढे दोन शब्द पुरेत। कारण समाधान हीच त्याची खूण आहे। प्रत्येक साधने अंती जर काही मिळत असेल तर समाधान मिळतं। म्हणून साधना करताना आत्मज्ञान होण्याकरता म्हणून कर्माचा म्हणजे नियत कर्मांचा, चांगल्या कर्मांचा, ध्यानाचा, नामाचा, सर्व साधनांचा पूर्ण उपयोग आहे आणि आपण समजून मात्र ते करायला हवं। समर्थांनी असं म्हटलं की नेणता कोटीवरी साधने केली नानापरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही, न समजता हे नको करायला म्हणजे झालं। हे समजून आपण करू आणि न समजता करण्याचा फार मोठा आग्रह नको धरायला। न समजता करण्याची फार महती किंवा गोडवे नको गायला, समजून उमजून करू। अशा करता न समजता करण्याचे गोडवे गायला नकोत, कारण आता न समजता राहिलेली प्रजा आपल्याकडे नाहीच आहे। अगदी खेडोपाडी आपण तर पुण्यात राहतो आहोत, आता न समजणारा कोणी उरलेला नाहीये। अगदी काही समजत नसलं तरी आपल्या शेताच्या चतुःसीमा समजतात, कुठल्या झाडापर्यंत आहे हे समजतं। समजत नाही भोळा वेडा बागडा आहे, बावळा आहे असा कोणीही राहिलेला नाही। शिक्षण सर्वदूर पसरलेलं आहे, मग परमार्थातच केवळ कशा करता अडाणीपणा। त्यामुळं समजूनच करावं असं मी म्हणेन। आणि समजून केल्याचा खरोखरच उपयोग आहे, म्हणून मग समजून केल्यानंतर काही गोष्टी नाही समजल्या तरी चालतील। जसं स्वामीजी म्हणायचे की आपण जेवण जेवतो, आपण ते म्हणायचे पांढरा भात खातो, त्याचं तांबडं रक्त कसं होतं हे आपल्याला काही कळत नाही, पण नाही कळलं तरी चालेल, एक वेळ काही 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 नाही समजलं तरी चालेल। पण नाम घेताना आपण ज्याचं घेतो आहोत तो परमात्मा आहे आणि आपल्या अंतर्यामी जी स्फूर्ती किंवा प्रेरणा आहे ती परमात्म्याची आहे एवढं लक्षात घेऊन नाम घ्यावं. मग नामाचं कोणत्या प्रकारच्या प्रक्रियेनी तुम्ही परमात्मा होणार हे नाही कळलं तरी चालेल. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे आत्मा राम हे आपलं आपण होईल. हे काही अगदी प्रत्येक गोष्ट प्रत्येक पाऊल नाही कळली तरी चालेल. ध्यान करताना तुम्ही सवितर्क सविचार सानंद सास्मित संप्रज्ञात असंप्रज्ञात नाही समजलं तरी चालेल. पण कोण ध्यान करतो आहे कोणाचं ध्यान करतो आहे कशाकरता ध्यान करतो आहे एवढं कळू देत असं मी म्हणेन. अशा प्रकारे आपण जर चाललो तर बोध हा समन्वयानेच होत असतो. ध्यान नामस्मरण भक्ती ईश्वर भाव सद्गुरुपूजन श्रवण मनन निदिध्यास या सगळ्याच्या समन्वयाने कधी ज्ञान होतं. ज्ञान होतं म्हणजे आपण सच्चिदानंद आपण देह मन बुद्धी नाही अशा पक्क्या बोधामध्ये ती व्यक्ती राहते राहायला शिकते हे त्याचं त्याला देखील कळत नाही तो आनंदरूप होऊन राहतो. तसं आपण राहूया. मला असं वाटतं की परमार्थासारखी सोपी गोष्ट नाही. फक्त अवघड आहे साधं जीवन जगणं ते मात्र फार अवघड होऊन बसलंय. ते साधं जीवन सरळ जीवन निर्मत्सरी अदांभिक क्रोधरहित अति काम नसलेलं असं साधं जीवन जगणं जरा अवघड होऊन बसलंय. ते आपण साध्य करू ते जर साध्य केलं तर परमार्थ अवघड काही नाही. परमार्थात अवघड असं काही नाही. हरिओम तत्सत. आपण एक मिनिटभर शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामीजे नारायण प्रभु प्रभु बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि
श्री राम.